हरिः ॐ। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मीढुष्टमाय चेशुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नमः ऊर्व्याय चावस्वन्याय च नमः स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरूथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च
आज सद्भक्त वैशालीताई भरत यांचं मनोगत आपण सर्वजण ऐकणार आहोत। त्या महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये साधारण 27 वर्ष त्यांनी नोकरी केली। 2004 सालापर्यंत त्या नागपूर येथे वास्तव्य करून होत्या आणि त्याच्यानंतर त्या पुण्यामध्ये स्थायिक झाल्या। परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या त्या अनुग्रहित आहेत, तसंच केंद्रामध्ये नित्य उपस्थित राहून त्या सेवा करत असतात। आपण त्यांचं मनोगत ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामीजी, मला आज चैत्र महिन्यातील रामनवमीच्या नवरात्रातील शुभ दिवसांमध्ये माझे मनोगत तुम्हाला सांगायला मिळतं हे माझ्या जीवनातील महत्वाची घटना असते। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। स्वामीजी, हा श्लोक खूप लहानपणापासून मला पाठ होता, त्याचा प्रचलित अर्थ महत्वपूर्ण वाटत असे, पण आज अनुग्रह झाल्यापासून आणि तुमच्याकडून होत असलेल्या श्रवणामुळे यातला खरा अर्थ कळायला लागला। त्वमेव सर्वं मम देव देव व्हायला इतका कालावधी गेला। 2004 या वर्षामध्ये व्हीआरएसच्या ऑफिसच्या राजकारणामुळे माझी बदली पुण्याला झाली। माझ्या जीवनात प्रचंड उलथापालथ झाली। नागपूरचे सुस्थिर जीवन सोडून इथे आली तेव्हा पुढच्या जीवनाबद्दल खूपच अनभिज्ञ होते, पण इथे आल्यावर लवकरच तुमच्या जवळ आले आणि तुमच्या कृपाप्रसादाने मी आपल्या परमार्थाच्या आध्यात्मिक केंद्रात स्थिरावली। आपलं केंद्र, तुम्ही आणि परमार्थ या तीन गोष्टीमुळे माझ्या उत्तर आयुष्याचा काळ दिवसेंदिवस खूप सुख समाधान शांती आनंदात व्यतीत होतोय। स्वामीजी, मी 90 पासून शिवलीलामृत या पोथीचं पारायण करायची। तेव्हापासून दरवर्षी पारायण करताना मला माझे सद्गुरू मिळावेत म्हणून खूप रडायला यायचं। प्रत्येक अध्यायातील सद्गुरूचे महत्व वाचताना मी रडत होते। स्वामीजी, मी सद्गुरूसाठी खूप भटकलेही, नागपूरला आमच्या घरासमोर असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात आणि राम मंदिरात येणारे वक्ते साधू संन्यासी मंडळी यामध्ये मी सद्गुरूंना शोधत होते, पण बोलणे आणि चालणे यात सम असणारी व्यक्ती मला सापडलीच नाही। मी सज्जनगड गोंदवले आणि अक्कलकोटला अनुग्रहासाठी गेली होती, पण समाधीवर माळ ठेवून देवळातला पुजारीच अनुग्रह देतो ही कल्पना मनाला पटतच नव्हती। मी पावसला मात्र गेली तेव्हा मंदिराच्या आवारात मला एक व्यक्ती भेटली। त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले की स्वामीजी कुणालाही विनमुख पाठवत नाही, तुम्हाला हवं असलेले मिळेल। आणि खरंच मला त्यांच्याच संप्रदायातील एकमेव अद्वितीय सद्गुरु मिळालेत, हे माझं भाग्यच। 2005 पासून मी फक्त सोमवारी संध्याकाळी पंकजदादांच्या केंद्रात जात होते। 2007 पासून सकाळी पण जायला लागले। 2007 मध्ये जुलै ऑगस्ट मध्ये मी मला स्वामीजींचा अनुग्रह मिळेल का असं पंकजदादांना विचारले, ते मला हो म्हणाले। माझा पत्ता फोन नंबर मी त्यांना दिला। त्यानंतर काही महिन्यांनी 7 एप्रिल 2008 मध्ये मला आपण आपल्या छत्रछायेखाली आपल्या संप्रदायात खूप मोठ्या प्रेमाने सहभागी करून घेतले। मी आपली अनुग्रहित झाली। हा मला झालेला आनंद इतका मोठा होता की मला माझा पुनर्जन्मच झाला असं वाटायला लागलं। त्यानंतर येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी शांती समाधान घेऊन येतोय। पुढचं सगळं जीवन एक ध्येय प्राप्त करायचं आहे, तत्त्वम असि तेच तू आहे या बोधाकडे मला जायचं आहे, या उद्दिष्टाने भरून गेलं आहे। चालायला एक दिशा मिळाली, त्यातच तुम्ही माझ्या सोबत आहात। तुम्ही माझ्या सर्व आयुष्याचे अनसीन पार्टनर आहात। तुम्ही माझा हात धरलेला आहे या बोधाने या मार्गावर माझी पावलं गतीने पडू लागली आहेत। स्वामीजी मनात विचार येतो कधी कधी की मी इथे कशी रमली, रोज मला इथे यायची ओढ कशी वाटायला लागली। त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं दर्शन। तुम्ही येत जा म्हटलं आणि मी यायलाच लागली। तुमचा मस्तकावर ठेवलेला आशीर्वादाचा हात तो स्पर्श जादूच घडवतो। तेव्हापासून सद्गुरूच्या चरणाशी मुंगळासारखी चिकटून राहा हे वाक्य मला खूप मोठी ऊर्जा देते। मी जे जे शिवलीलामृतामध्ये सद्गुरूबद्दल वाचले होते, दासबोधामध्ये अभ्यास केला होता, ते सर्व तुमच्या ठाई विलसत आहे। दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलेले सद्गुरू मला तुमच्या स्वरूपात सापडले, असे सद्गुरू असू शकतात काय आणि ते मला मिळू शकतात का, या माझ्या दोन्ही प्रश्नांना तुमच्या दर्शनाने श्रवणाने तुमच्या सहज वागणुकीतून मला उत्तर मिळत गेली। परमार्थाच्या प्रांगणात बोलतात तेच करतात, बोलणे आणि चालणे यात समान सूत्र सम असणारे तुम्ही माझे आपोआपच आदर्श झालात। नियमित येण्याने सातत्याने होणाऱ्या श्रवणामुळे इथले वातावरण इथली शिस्त नीटनेटकेपणा यामुळे मी इथे रमले। शिस्तीत होणाऱ्या कार्यक्रमामुळे मी सकाळच्या केंद्रातून ऑफिसमध्ये आणि ऑफिसकडून संध्याकाळच्या केंद्रात सातत्याने येण्याचा प्रयत्न करू लागले। साधकांच्या कामाच्या आड केंद्र येत नाही हे मला खूप उमगले। त्यानंतर दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे मला इथली पैशाविषयीची निस्पृहता। निस्पृहतेबद्दल मी खूप वाचले होते, परंतु आचरणात आणणारे फक्त तुम्हीच आणि आपले केंद्र, त्यामुळे जमेल तेव्हा स्वइच्छेने काहीतरी द्यावे असेच वाटते। त्यातच आता पुलवामा सैनिकांना मदत देताना तुम्ही केलेले निवेदन, मंडळाचे पैसे देताना तुम्ही म्हणालात मंडळाचे पैसे म्हणजे हे तुमचेच पैसे आहेत, मंडळ काही कमवायला जात नाही, तुम्ही जे वेळोवेळी मंडळाला देता तेच मंडळ देणगी म्हणून देत आहे, हे ऐकलं आणि पुन्हा तुम्ही किती निस्पृह आहात, तुमचेच पैसे मी देत आहे असं सांगून तुम्ही किती उंचीवर आहात, किती उंचीवरून तुमचं वागणं बोलणं आणि चालणं आहे हे मनात जाणून गेलं। तसंच आपल्या इथे भगिनी वर्गाला जो सन्मान मिळतो, मंगळवारी गाठीभेटीमध्ये तुम्ही प्रत्येकाची विचारपूस करता, त्यांच्या सुखदुःखाची जो जे सांगेल ते ऐकून त्यावर सहज सोपे मार्गदर्शन करता, हेही मला खूप आवडतं। असेच मला इथले निवेदन आवडते। निवेदनाद्वारे आपल्या केंद्रातील केंद्राच्या कार्यातील एक प्रकारची पारदर्शकता सर्वांना आणि सर्वांकरता असते। स्वामीजी तुम्ही पण नेहमी मंडळाविषयी माहिती वेगवेगळ्या प्रसंगानुरूप सत्संगातून तर कधी कधी भूगावच्या सुखसंवादामधून देता। भूगावचा आश्रम कसा उभा राहिला, तेथे साधक साधिका कशी सेवा देतात, या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही ती पारदर्शकता जपता. इतकी की स्वामीजींच्या मुलांची लग्न जमली ती सुद्धा त्यांनी आधी आम्हा सगळ्या साधकांमध्ये शेअर केली. आपलं हे कुटुंब आहे ना, म्हणून मी तुम्हाला सांगतो, या तुमच्या वाक्यानी आम्ही तुमच्या कुटुंबातील एक घटकच होऊन गेलो असं वाटतं. हा आपलेपणा आणि यातूनच उत्स्फूर्तपणाने आपणही आपल्या जीवनात अशीच पारदर्शकता ठेवावी, प्रेम ठेवावं असा मनापासून प्रयत्न केला जातो. अजूनही तुम्ही केंद्रात जाता का या प्रश्नाला मी अभिमानाने सांगते, स्वामीजींचं दर्शन, प्रवचन, सत्संग, गाठीभेटी, सुखसंवाद, सद्गुरु सहवास, जे जे काही होतं त्यामुळे आपली म्हणजे माझी पारमार्थिक जीवनशैली कशी मी बनवावी हे ऐकल्यामुळे माझ्यामध्ये होणारा सकारात्मक बदल मला जाणवतो. इथे फक्त आमचा भाव, निष्ठा, प्रेम आणि येण्यातील सातत्य असणं आवश्यक आहे. त्यातूनच ही साधना घडत जाते. तुम्ही ज्या युक्त्या अनेक वेळा आम्हाला सांगता त्यामुळे आम्ही आपल्या ध्येयाप्रत पोहोचू शकू हा आत्मविश्वास तुमच्याकडून होणाऱ्या नित्य मार्गदर्शनातून वाढलेला आहे. स्वामीजी, तुम्ही जेव्हा सांगता की माझं सकाळचं ध्यान कधीच चुकलं नाही, चुकायचं कारणच नाही, याचा दुसरा भाग म्हणजे आमचंही ध्यान कधीच चुकायला नको, हा संदेश आम्हाला त्यातून मिळतो. कधी कधी प्रसंगानुरूप वेळ कमी जास्त होऊ शकतो पण ध्यान चुकत नाही. केवळ तुमच्याकडून होणाऱ्या मार्गदर्शनातूनच हे साध्य झालं, तसंच नामाचंही बाबतीत झालं, ते एक रुटीन होऊन गेलं, जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी पूजेमध्ये नामस्मरण झालं नाही तर मग रात्री झोपायच्या आधी तरी थोडा वेळ नामस्मरण करून झोपायला होतं. हे मनोगत लिहिताना मनात विचार येत होता, तुम्ही जर जीवनात आले नसते तर काय झालं असतं, तर माझं काय झालं असतं. संसार तर त्याच्या मार्गाने पुढे जातो. बदलीमुळे माझी मनस्थिती पण खूप हेलकावे खात होती. होणाऱ्या प्रत्येक घटनेत मीच का असं मला वाटत असायचं, पण तुमच्या छत्रछायाखाली आली आणि खरंच माझे विचार बदलले, विचारांची दिशाच बदलली आहे. या परिस्थितीमुळे मी जास्तीत जास्त केंद्राचे कार्यक्रम अटेंड करू शकते आणि पारमार्थिक जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकते. परमार्थाने मला खूप सावरले. तुम्ही माझ्यासोबत आहात, अनेक रुपात तुमचे अस्तित्व मला जाणवत असते. तसंच स्वामीजी, तुमच्यामुळे केंद्रातील अनेक जीवाभावांच्या मैत्रीने तुम्ही मला दिल्यात की ज्या माझ्या गुणदशाकडे पाहत नाही, तर फक्त मी स्वामीजींची अनुग्रहित आहे या एका समान सूत्राने त्या सगळ्या बांधल्या आहेत, हेही माझं भाग्यच वाटतं. स्वामीजी माझ्या चित्तात या 10 वर्षातील शेकडो कार्यक्रम गर्दी करून आहेत. त्या सगळ्या अत्तराच्या कुप्या मी माझ्या अंतकरणात ठेवल्या आहेत. त्यातल्या त्यात महाशिबिरातल्या 2 घटना मला सगळ्यांना सांगाव्याशा वाटतात. पहिली म्हणजे तुमच्या दोघांवर मधुराताई आणि तुम्ही येताना सगळ्या भगिनींनी आम्ही पुष्पउत्सव केला. क्षणाक्षणाने तुम्ही पुढे जात होतात आणि आम्ही सगळ्या भगिनी खूप आनंदाने पुष्प उधळीत होतो. क्षणभर तुम्ही आमच्या समोर आलात, पुष्पे उधळली, तो आनंदाचा क्षण आजही त्या क्षणामध्ये घेऊन गेलं की रमायला होतं. आणि दुसरा म्हणजे अर्ध्या तासात नाश्ता होऊन सगळे साधक जागेवरून बसत होते. 20 स्टॉल लावलेले होते. 4-4 भगिनी एका स्टॉलवर नाश्ता, कॉफी, चहा घेऊन साधक पुन्हा जागेवर. पंकज दादा आणि जयताईच्या मॅनेजमेंटची ती जादूच पटली. महाशिबिरात अशा अनेक घटना बाहेरगावच्या साधकांना तुम्ही भेटायला गेलात तो व्हिडिओ त्या क्षणात विरून जायला होतं. स्वामीजींचा जन्मशताब्दी महोत्सव, वर्षभरातले कार्यक्रम, बारामती आनंद यात्रा, नागपूर आनंद यात्रा, हे सगळे आनंदाचे दोही आनंद तरंग असेच आहेत. स्वामीजी या सगळ्या मनोगताला पूर्तता परमपूज्य स्व मधुराताई शिवाय नाही. मधुराताईंच्या नावातच त्यांचं माधुर्य आहे, त्यांचं नाव सार्थ आहे. त्या सगळ्याच बाबतीत परिपूर्ण वाटतात. त्यांचा साधा असणारा चेहरा आमचं कितीतरी ओझं कमी करतं. त्यांची साधी राहणी, साधसं वागणं बोलणं, त्यांच्यामध्ये आपल्याला मला सगळ्याच संकल्पना अवतरलेल्या दिसतात. त्यातल्या त्यात प्रेमभावाची त्या जणू काही मूर्तीच आहेत. सगळ्या साधकांचं स्मरण त्यांना असतं. प्रत्येकाच्या अडचणीत त्या सहाय्यभूत असतात, कशा ते कळत नाही. केंद्राप्रतीचा त्यांचा भाव, सर्व साधकांच्या प्रतीचा त्यांचा भाव अचंबित करून जातो. त्या मोठ्या साधकांच्या मैत्रीण आहेत तर लहान साधकांच्या मावशी, कोणाची त्या बहीण आहेत तर कोणाची त्या वहिनी. ह्या प्रेमतंतूंनी त्या सर्वांशी बांधून आहेत, त्या सर्वांवर प्रेमच करतात. सगळ्यात शेवटी माझ्या साधनेच्या बाबतीत तुम्ही माझा हात धरलेला आहे, त्यामुळे मी नेहमी सातत्याने साधना करायची एवढंच ठरवलेलं आहे. ध्यान चुकू द्यायचं नाही, काही झालं तरी नाम घ्यायचंच थोडा वेळ. सध्या अर्धा तासच जमतोय, हळूहळू वेळ वाढेल. स्वामीजी, तुम्ही आम्हाला दासबोध, उपनिषदातील उदाहरणं, ज्ञानेश्वरी यातील सांगून शास्त्रप्रचिती समजावून सांगितली. गुरुप्रचिती ही तुमच्या ध्यानातून, वेळोवेळी होणाऱ्या ध्यानाच्या मार्गदर्शनातून, अनुषंगिक साधनेवरून होणाऱ्या मार्गदर्शनातून मिळते. पण आमचं जे ध्येय आहे आत्मप्रचितीचं, अक्षरशः आत्मतत्वाला जाणण्याचं, ते मात्र खजूर के लंबे पेट सारखं असतं. प्रयत्न करत राहायचा. त्यामध्ये मला निवृत्तीकरण राहता येतं का हे बघते. कधी कधी साक्षीत्वाने चालत येताना वेळ घालून पाहते. राहू शकते का हे बघते. तुम्ही सांगता तसा नमस्कार करायचा प्रयत्न करते. बसमध्ये सगळ्यांचं चांगलं हो, शुभ हो असा विचार असतो. कधी कधी रामरक्षा किंवा रामाचे नाम घेत मी येते, किंवा कधी कधी मी आपल्या ध्यानपूर्व प्रार्थनेचं चिंतन करत येते. कधी कधी जमतं, कधी कधी नाही जमत. आठवण असते तेव्हा सगळं आठवत येते. ध्येय प्राप्त होईल तेव्हा होईल. पण असंही वाटतं की आता वेळ फार कमी आहे आणि साधना अनिवार्य वाटते आहे. पण त्याचवेळी तुम्ही जसं म्हणालात तसं, या जन्मात नाही झालं प्राप्त तरीही जिथे ज्यावेळी जीवन संपेल तिथून पुढचा जन्म जो मिळेल तिथून साधना सुरू होईल, असं आश्वासन भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं, तसंच तुम्ही सत्संगातून आम्हाला दिलं. तुम्ही सांगितलेल्या मार्गावरून साधनेचा प्रवास व्हावा, तुम्ही धरलेला हात जन्मोजन्मी असाच असावा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आणि तुम्हीच सद्गुरु मिळणार असाल तर तेही आनंदाने मला मान्य आहे. तुम्हीच माझे जन्मोजन्मीचे सद्गुरु आहात असं निश्चितच वाटतं. 15 वर्ष मला सद्गुरूंसाठी फिरावे लागले आणि मी शेवटी तुमच्या चरणाशी आले. इथून आता कुठेही जाणं नाही, असंच तुमच्या चरणाशी अखंडित ठेवावं, ही तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामीजी, तुमच्या शब्दात हे दया परम सुखदा हृदय तुमची स्पंदना, विनीत भावे करित पूजन तव कृपेची याचना, तव कृपेची याचना. हरिओम.
भारत काकू, तुमचं मनोगत खरंच फार सुंदर झालं. हरी हरी, खरंच आहे. समर्थांनी जसं म्हटलंय की असंख्यात ते भक्त होऊन गेले, तीही साधनांचे बहु कष्ट केले. वणवण फिरणारे, गिरी कंदरी सद्गुरूंना शोधणारे आणि भेट होत नाही म्हणून तळमळणारे, असे अनेक साधक समर्थांनी त्यांच्या जीवनकाळामध्ये पाहिले. ते सबंध भारतभर फिरले. आणि एवढे साधनेचे कष्ट करणारे तळमळीचे साधक पाहून त्यांना आपण काहीच नाही असं वाटायला लागलं. ते आपल्या स्वतःला नव्हे कार्य करता भूमिभार झालो असं म्हणायला लागले. पंधरा वर्ष सद्गुरु भेटीची तळमळ राखून त्या होत्या असं त्यांच्या मनोगतातून दिसतं. आणि जे जे साधू अथवा संत अथवा संन्यासी समोर येत असत ते आपले गुरु आहेत का असं अशा दृष्टीने त्यांच्याकडे त्या पाहत देखील असत. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचंच तसं होत असावं. माझंही तसं झालेलं आहे. कितीतरी चांगली चांगली मंडळी अशी जेव्हा समोर आली, कीर्तनकार प्रवचनकार, तेव्हा ते आपले गुरु असतील का असं मला सुद्धा वाटलं. पण त्यांच्याकडे मी तसं आकर्षित झालो नाही हे तितकंच खरं. तिथं स्थिर होऊन राहावं असं वाटेना. पडवनी राहीन तये ठाई असं झालं नाही, ते जेव्हा मी स्वामीजींकडे आलो तेव्हा झालं. स्वामीजींना जेव्हा पाहिलं, मी एकदा आमच्या दादांना असं म्हटलं की तेव्हा ते येत नव्हते आणि मी उत्साहाने घरी सांगायचो, मी म्हटलं दुकान आहे पण देवळासारखं भासतं, आत काहीतरी वेगळंच वातावरण असतं. सुरुवातीला त्यांनी माझं बोलणं ते ऐकायचे आणि त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया द्यायचे नाहीत. तर मला ते असं म्हणाले की मी माझ्या तरुणपणी आळंदीला जायचो, त्यांना नोकरी पुण्यात लागली आणि अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गुरु भेटतात असं ऐकलेलं होतं, त्यामुळे कितीतरी लोकांकडे पाहायचो की हे गुरु असतील का. पण आपल्या आपल्या देशामध्ये कोणत्या रूपात गुरु भेटतील काही सांगता येत नाही असं मला म्हणाले. ओळींनी एकसारखा माझा प्रतिसाद ऐकून ते मला असं म्हणाले की काही सांगता येत नाही, तू म्हणतोस तसे ते असतीलही असं त्यांनी उद्गार काढले. स्वामीजी जर भेटले नसते तर ही कल्पना खरंच सहन होत नाही किंवा करता येत नाही. तर मग आपण काय केलं असतं? तर सावरकरांच्या काव्याप्रमाणे अनेक फुले फुलती फुलोनिया सुको निजाती, कोण तयांची महती गणती ठेविली असे, असं आपलं झालं असतं. ते म्हणतात परी जे गजेंद्र शृंडेने उपटिले, श्री हरी साठी नेले, कमल फुलते अमर ठेले मोक्षदाते पावन. तसं आपल्या भाग्यानी गजेंद्र शृंडांनी आपल्याला जणू उचललं आणि श्रीहरीच्या पादपद्मी अर्पण केलं. नाहीतर एवढ्या मोठ्या जगामध्ये जिथं रोज शेकडो लोक भेटतात तिथं नेमक्या व्यक्तीची भेट होणं हे फार फारच मुश्किल आहे, दुर्मिळ आहे असं मला वाटतं. स्वामीजींच्या अवतीभोवती खरोखरच त्यांचं जीवन आहे असं मी पाहतो. आणि त्यांच्या रूपानी आणि माझ्या अनुभवानी मला असं कळलेलं आहे की पूर्वी ज्या बालकथा आपण वाचल्या होत्या तसा आपला जीव आपल्या आत नसून आपले सद्गुरु राहतात तिथे आपला जीव आहे. त्या असायचा ना की आधी उकळतं पाणी, मग पलीकडं डोंगर, त्याच्या पलीकडं वाळवंट, त्याच्या पलीकडं सात पर्वत, त्याच्या पलीकडं शिखरावर एका डोंगराचा एक महाल, त्या महालाच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक पोपट आणि त्या पोपटामध्ये जीव, असं अशा जशा गोष्टी अद्भुत आपण वाचायचो तसं मी एक दोन वर्षापूर्वी आम्ही सहज चालत इथून बाहेर पडलो. टिळक स्मारक मंदिराच्या बाजूला गेलो आणि तिथून मधल्या रस्त्याने गोपाळ गायन समाजाच्या जाताना आताची नवीन भागेश्वर निवास ही सोसायटी पाहिली. आणि मधुराताईंना मी असं म्हटलं की पुण्यात आल्यापासून कित्येक वर्ष या ठिकाणी माझा जीव अडकलेला होता. ये शैलजा अभंग म्हण. हा प्रेमाचा दरबार आहे, इथं प्रेमाचा व्यवहार चालतो असं स्वामीजी म्हणायचे. एक कमलाकर तपस्वी एक अभंग म्हणायचे, भरला साईंचा दरबार भक्तासाठी इथे चालला प्रेमाचा व्यवहार. ते गाणं ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वामीजी म्हणाले की भरला स्वामींचा दरबार हा आहे आणि इथं देखील भक्तांसाठी प्रेमाचा व्यवहार चाललेला आहे असं म्हणायचंय.
तू माझी माऊली तुझे लेकरू गुरु राया माझा तुझे प्राण सखा गुरु राया माझा तुझे प्राण सखा दावी मजनिका मोक्ष मार्ग दावी मजनिका मोक्ष मार्ग मोक्ष मार्ग तू माझी माऊली मी तुझे लेकरू माधव म्हणे तुझा येतो का कुळती माधव म्हणे तुझा येतो का कुळती जाऊ अहं राती ज्ञान बोधे जाओ अहं राती ज्ञान बोधे ज्ञान बोधे तू माझी माऊली मी तुझे लेकरू सुखे वास करू जगामाजे सुखे वास करू जगामाजे तू माझी माऊली मी तुझे लेकरू
मागच्या गुरुवारी सत्संगामध्ये आपण जे उत्तर दिले तेव्हा काही विचार मनात आले. मागच्या गुरुवारी जरी म्हटलंय असलं तरी मागच्या गुरुवारी हा प्रश्न आला त्याच्या मागच्या गुरुवारी खूप अडचणीच्या वेळी गंभीर प्रसंगांमध्ये किंवा स्वतःच्याच विकारांमुळे निर्माण होणाऱ्या उद्विग्नतेत काही वेळा आपल्या कृपेने चांगले ध्यान होते. सर्व संकटांपासून आपण वेगळे झालो आहोत असे वाटते. समोरील परिस्थितीचा किंवा आपल्या खूप त्रासदायक अशा विकारांचा परिणाम त्यावेळी नाहीसा होतो. आपली काळजी स्वामीजी घेतात असाच दृढ विश्वास वाटतो. अशा वेळी ध्यानानंतर खूप हलके वाटते पण काही वेळा वेगवेगळ्या भावना एकत्र होतात आणि मन हळवे कातर होते. ध्यान खूप वेळ होत नाही. आतापर्यंत कधीही जास्त वेळ झाले नाही. वेळ जास्त मिळाला तरीही असे वाटते स्वामीजींनी सर्व प्रतिकूलतेत आपल्याला केवढे सुरक्षित ठेवले आहे. इन टर्न आपण मात्र त्यांनी चांगली मनस्थिती देऊनही जास्त वेळ ध्यानाला बसू शकत नाही. एकाच वेळी समाधान आणि व्याकुळता असे दोन्हींचे मिश्रण असलेली कृतज्ञ भावना घेऊन ध्यानानंतरचा वेळ संपतो. ध्यान झालेले असते पण या भावनेमध्ये थोडा वेळ जातो. तळमळ होते नंतर शांत वाटते. इच्छा असूनही ध्यानाची वेळ वाढवता येत नाही अशा वेळी काय करावे. खूप वेळा हे विचार मनात यायचे त्यावेळी यावेळी हे मोकळेपणाने व्यक्त करता आले. स्वामीजी आपण कृपाळूपणे मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणाशी विनम्र प्रार्थना. याच्यात सुरुवातीला सगळं निवेदन आहे आपल्या मनस्थितीचं आणि प्रश्न एवढाच आहे की स्वामीजी इच्छा असूनही ध्यानाची वेळ वाढवता येत नाही अशा वेळी काय करावे एवढा प्रश्न आहे. इच्छेमुळेच ध्यानाची वेळ वाढवता येईल असं त्याचं उत्तर आहे. इच्छा आहे तर ध्यानाची वेळ वाढवता येईलच येईल. इच्छा आहे आणि ते होत नाही असं शक्यच नाही. त्यामुळं यांची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे यांची ध्यानाची वेळ वाढल्याखेरीज राहणार नाही. त्याला अजून एक बाजू मात्र अशी आहे की ध्यानामध्ये आपण जितकं समाधान अधिकाधिक मिळवू शकतो तितकं मिळालं की थोड्या वेळाने आता ध्यानातून उठावं अशी स्फूर्ती निर्माण होते किंवा प्रेरणा निर्माण होते. त्याच्या पुढे जाऊन ध्यानाला बसलं तरी मिळणारं सुख हे तेच असतं, त्याच्यापेक्षा अधिक नसल्यामुळं जिथपर्यंत आपण मॅक्झिमम किंवा ऑप्टिमम म्हणू तिथपर्यंत पोचलो की ध्यान विसर्जित करण्याची वृत्ती निर्माण होते. ध्यान ही वृत्तीच आहे, ध्यान करावं ही वृत्तीच आहे, त्या वृत्तीचा उपशम होतो. ती वृत्ती शांत होते, मिळालेल्या समाधानामुळं ती वृत्ती शांत होते. प्रतिकूलतेमध्ये देखील आपण प्रतिकूलतेमध्ये बसलेले आहोत, ती प्रतिकूलता आपल्याला बाजूला सारता आली ध्यानामध्ये आणि समाधान मिळायला सुरुवात झाली आणि समाधानाला आपण पोचलो. आता आपल्याला बसायला काय हरकत आहे? प्रतिकूलतेमध्ये झगडण्यात अर्धा पाऊण तास गेला समजा. आता ध्यान चांगलं चाललेलं आहे तर असं आता पुढे अर्धा तास बसायला अडचण काय आहे? पण एकदा ध्यानातलं समाधान गाठलं की थोड्या वेळाने ध्यान विसर्जित करण्याची वृत्ती निर्माण होते आणि तो उठतोच, तो समाधानाने उठतो. दुःखाच्या वेळी देखील तसंच घडतं. दुःख बाजूला सारायला वेळ लागतो. जी सांसारिक दुःख आठवत असतात ती बाजूला सारायला वेळ लागतो. खटपट चालू असते पण अचानक जमतं आणि त्या दुःखाच्या प्रसंगाचं जणू विस्मरण होतं, मनाचं अमन होतं, देहाचं भानही नाहीसं होतं किंचित काळ. आपण सुखाला प्राप्त होतो आणि उठतो. तेव्हाच असं वाटत असतं की आता या क्षणाला धरून पुढे 10 मिनिटं 20 मिनिटं. जर असंच्या असं ध्यान आपलं चांगलं झालं तर याच्या पुढचं काहीतरी आपल्याला दिसेल, दिसेल याचा अर्थ समजेल, अनुभवाला येईल. पण तसं होत नाही. त्याला उपाय असा, आपली जी ध्यानाची बैठक राहते ती बैठक आपण पूर्ण समाधान मिळवून उठलो, उठायची प्रेरणा झाली आणि आपण उठलो, पण आपल्यापाशी जर वेळ असेल तर आपण परत एकदा सद्गुरूंना मनोमन नमस्कार करावा आणि परत बसावं. परत बसण्याची प्रेरणा नसते झालेल्या समाधानामुळं, पण बसावं. तुमच्या असं लक्षात येईल की बसलात तुम्ही तर ध्यान चांगलं होत नाहीये, समाधानाने उठता. पण समाधानाने उठल्यावर परत जेव्हा तुम्ही बसता म्हणजे लगेचच त्याच आसनावर, तेव्हा ध्यान नको अशी वृत्ती सुरुवातीला असते. कारण ध्यानातलं समाधानच मिळवलेलं असतं, आता ध्यानाचं कारण संपलेलं असतं तुमच्या बाबत. पण ध्यानाचं कारण माझ्याबाबत संपलंय म्हणजे मला आता समाधान मिळालेलं आहे आणि आता ध्यान करायला नको असं वाटतंय, ही वृत्तीच आहे. तुम्ही त्या वृत्तीशी जर झगडायला लागलात, त्या वृत्तीकडे साक्षीत्वानी पाहायला लागलात, त्या वृत्तीकडे दुर्लक्ष करायला लागलात, तर थोडा काळ अस्वस्थतेत जातो आणि लगेच चांगलं ध्यान होतं. लगेच म्हणजे ही वृत्ती बाजूला सारली की तुम्ही वर जसं या मस्तकाच्या प्रदेशामध्ये घट्ट स्थिर राहता, तुम्हाला उत्तम ध्यानाचा प्रत्यय येतो. आणि मगाशी जे अनुभवलेलं असतं चांगलं ध्यान, त्याच्यापेक्षा चांगलं ध्यान होतं. पण तेही लगेच मोडतं. लगेच याचा अर्थ त्याचं जे ऑप्टिमम समाधान आहे, पर्याप्त समाधान आहे, ते प्राप्त होतं तुम्हाला. आणि मग परत विचार उठायला सुरुवात होते की बास झालं, आपण आता उठूया. मगाशी तुम्हाला तिथपर्यंत जिथपर्यंत पोचायला 40 मिनिटं लागली अथवा 1 तास लागला, तिथपर्यंत तुम्ही 5-7 मिनिटातच पोचता, समाधान प्राप्त करता आणि तुम्हाला परत उठण्याची प्रेरणा होते. एवढंच नव्हे तर काही साधक उठतातच, बास त्यांचे डोळेच उघडतात. याचं कारण त्या वृत्तीतून तुम्ही खाली येता. धारणा ही वृत्ती आहे. आपण सो असं म्हणत श्वास घेतला आणि चिदाकाशात थांबलो परमात्मभावानी, हे थांबणं हे वृत्ती आहे. परमात्मभावानी थांबून राहणं ही वृत्ती आहे. त्यावेळेला ती वृत्ती अशी असते की आपणच केवळ जाणीव रूपानी सच्चिदानंद स्वरूपानी आहोत, तो अनुभव नसतो, ती वृत्ती असते. आता इथं बाकी काहीही नाही, आपण केवळ आहोत सच्चिदानंद रूपानी, अशी वृत्ती असते. आणि ती वृत्ती साधारणपणाने 2-3 क्षणच पकडून ठेवावी, म्हणजे 5 सेकंद जास्तीत जास्त, 6-7 सेकंद आणि हम असं म्हणत श्वास सोडावा. परत श्वास घ्यावा. धारणा, धारणेच्या बळानी आपण चिदाकाशात परमात्म्याशी समरस व्हावं आणि 2-3 क्षणानंतर खाली यावं. जास्त जास्त नाही थांबायचं, कारण धारणा तुम्ही लांबवायला लागलात तर जिथं तुम्ही चांगल्या प्रतीतीने थांबलायत असं तुम्हाला वाटतं तिथंच विचार उठायला सुरुवात होते. म्हणून जास्त नाही थांबायचं. या धारणा बळानी अतिशय किंचित काळ तिथं थांबायचं, खाली यायचं. आणि ध्यानाच्या वेळेला मात्र धारणेच्या वेळेला तुम्ही थांबलेले असता 2-5 सेकंद, त्याच्यापेक्षा जास्त सेकंद मिळतात. जास्त काळ तुम्ही तिथं थांबता, वृत्ती निर्वृत्तिक होते, प्राण तिथं जाऊन थांबतात, तुम्हाला ब्रह्मभावना प्राप्त होते. आणि तुलनेनी तुम्ही जास्त काळ थांबता, म्हणजे 15-20 सेकंद, 25 सेकंद असे देखील तुम्हाला तिथं मिळतात, 30 सेकंद मिळतात. समाधी ही त्याच्या 2.5 पट मिळते असं विवेकानंद म्हणायचे. 30 सेकंदाच्या 2.5 पट किती झाले? हो की नाही? म्हणजे जवळपास 16 मिनिटं आणि त्याच्या पुढचा काळ असं तुम्ही थांबायला लागलात की तिथं ध्यान अतिशय स्थिर होतं. पण या 16 मिनिटात अजिबातच तुमच्या मनात विचार उठला नाही असं होत नाही. पण जो विचार उठतो तो ध्यानाला अनुकूलच उठतो, म्हणजे किंचित विचार तरंग उठतो पण आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत असा एखादा विचार उठून नाहीसा होतो आणि त्याची जर अडीच मिनिटं गेली म्हणजे 30 सेकंदापासून ते 1/4 मिनिटापर्यंत किंवा 1.5 मिनिटापर्यंत हे ध्यान समजलं जातं आणि 1.5 मिनिटाच्या अडीचपट किती झाले जवळपास 4-4.25 मिनिट इतकं जेव्हा थांबायला लागतं आणि इथून पुढं तो घट्ट एकरूपतेचा जो काळ असतो तो समाधीचाच काळ असतो. याही काळामध्ये अजिबातच तरंग उठत नाही असं समजू नका, पण जो तरंग उठतो तो ध्यानाला अनुकूलच उठतो. आपल्या परमात्मा भावनेच्या विपरीत तरंग उठत नाही आणि तो किंचित उठतो एखादी लकेर यावी तशी आणि तो उलट जास्त तुम्हाला घट्ट ध्यानामध्ये घेऊन जातो. तिथं उठणारा विचार तरंग तुमचं ध्यान अधिक बळकट करतो आणि तो जाणवत देखील नाही, कारण तो सुसंगत असल्यामुळं आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत असा विचार तरंग उठणं आणि तो निमून सच्चिदानंदाचा प्रत्यय येणं हे अगदी एकसारखं आहे असं तुम्हाला वाटतं. त्यामुळं उठलेला विचार तरंग उठलाय असंही तुम्हाला कळत नाही, जणू विचार तरंग उठलाच नाही असं होतं. पण हे सगळं संप्रज्ञात ध्यानामध्ये समाधीमध्येच येतं, कारण तिथं बीज रूपानी अनुभव घेणारे तुम्ही शिल्लक असता हे तुम्हाला प्रत्ययाला येत असतं. निर्विकल्प समाधीमध्ये प्रत्यय घेणारे जे तुम्ही असता ते तुम्ही अगदी समरस होता, तिथं तो मीही शिल्लक राहत नाही अनुभव घेणारा. मला अनुभव येतोय हा भाग अशा अगदी शेवटपर्यंत चालू राहतो आणि तो जेव्हा निमतो तेव्हा मी खेरीज फक्त आहे ही स्थिती शिल्लक राहते. आणि मी जे तुम्हाला आता सांगतोय की ध्यान झालं समाधानाने उठा, उठलात तुम्ही, ती वृत्ती ओसरली आणि मग त्याच आसनावर परत बसा, उठलात की त्याच आसनावर परत बसा, एका बाजूला बसू नये ही प्रेरणा आणि एका बाजूला आपण बसायचंच अशा प्रकारे तुम्ही जणू स्वतःवर केलेली बळजबरी आणि बसणं यांनी आत्ता मी वर्णन करतोय तशी ध्यानातली प्रगती होते. नाहीतर असं होतं की रोज तिथं हात लावून परत येतो आहे, त्याच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्नच घडत नाहीये. म्हणून जिथं चांगलं ध्यान होतंय त्या ध्यानामध्येच उठल्यानंतर परत बसा. आता समाधान झाले म्हणून बसावंसं वाटत नसेल तरीही बसा. मगाशी जे तुम्हाला अर्धा पाऊण तासांनी साधलं, 1.5 तासांनी साधलं ते 5-7 मिनिटात 10 मिनिटातच साधेल. उठाल बसा, अगदी नको वाटतंय पण बसा. मन ताबडतोबच आवरलं जाईल बसल्यानंतर. सुरुवातीला थोडा रेझिस्टन्स होईल आणि आपोआप तुम्ही उत्तम घट्ट ध्यानामध्ये स्थिर व्हाल आणि मग तुम्हाला 2-4 मिनिटच पुरतील. तुम्ही त्या स्थितीपर्यंत जाल, अधिक दीर्घ काळ राहाल. जे सुरुवातीला वाटत होतं की ही स्थिती जरा राहिली असती तर बरं झालं असतं, पण उठलो तर राहिली असती तर बरं झालं असतं असं जे वाटतं ते तिथं राहायला सुरुवात होते. त्या ध्यानातून तुम्ही 7-8 मिनिटात उठाल, परत बसा. कधी कधी उठायच्या प्रेरणेकडेच लक्ष देऊ नका, डोळेच उघडू नका. विचार घोंगावायला सुरुवात होतील, आता ध्यान बास असं वाटेल, मन अगदी बहिर्मुख होईल. परत श्वासावर एकत्र करा, परत प्रयत्न करा, 2-3 मिनिटातच साधेल. बैठक जेव्हा वाढवतो आपण तेव्हा प्रयत्नांनीच वाढवावी लागते. आपण सहज जिथपर्यंत पोचतो त्याच्यापेक्षा जर पुढे जायचं असेल तर असंच करावं लागतं. तो पोल व्हॉल्ट मध्ये स्वतःचेच रेकॉर्ड मोडणारा आता तो प्लेयर खेळत नाहीये, कोण सर्जी बुक्का, तो स्वतःचाच रेकॉर्ड, त्याचं रेकॉर्ड कोणीच मोडत नव्हतं, जे इतकी पोल व्हॉल्ट मध्ये उडी कोणी मारली नाहीये, पण दरवेळेला स्वतःचाच रेकॉर्ड तो मोडत असे आणि अजून पुढचं प्रस्थापित करत असे. तसं ध्यानातलं हे स्वतःचंच रेकॉर्ड तुम्हाला स्वतःलाच मोडायचंय, हे चांगलं आहे की अडचणीच्या प्रसंगामध्ये दुःखामध्ये ध्यान करत असताना ते प्रसंग बाजूला होतात, आपण तिथं मन हलकं होतं, सुखाचा प्रत्यय येतो, हे सगळं तुमच्यामुळं घडतं. पण ध्यानाचा वेळ जो वाढवायचा आहे त्याकरता मी तुम्हाला सांगतो, याकरता काय करायला पाहिजे, याकरता महिन्यातून एकदा तुम्ही दीर्घ बैठक करा. म्हणजे तुम्ही नेहमी बैठक करत असाल समजा 50 मिनिटाची, तर त्याच्या दुप्पट बैठक करा, त्याच्या दुप्पट बैठक केली म्हणजे अंदाजे 1.5 तासाच्या थोडी पुढं अशी बैठक करा. म्हणजे मग 90-50 मिनिटांनंतर तुम्हाला उठावं असं वाटेल आणि त्याच्या तरीही तुम्ही बसा आणि पुढच्या 50 मिनिटांमध्ये तुम्हाला अधिक चांगलं मिळवण्याची संधी मिळेल. जर तुम्ही 1.5 तास बसत असाल तर 3 तास बसा एकदा महिन्यातून. आपले इथले काही साधक परवा किती तारखेला बरं सुट्ट्या होत्या त्या दिवशी अध्यात्म मंगलधाममध्ये ध्यानाला गेले. रविवारी कधी सुट्टी होती आपल्या इथं? हां, 5व्या रविवारी जेव्हा संध्याकाळी कार्यक्रम होता तेव्हा माझी कल्पना 20-25 तरुण मुलं अध्यात्म मंगलधाममध्ये 9 तास ध्यानाच्या बैठकी करता गेली आणि 9 तास ध्यानाची बैठक करून ते उठत असतील, 2-3 तासांनी उठत असतील, थोडे पाय मोकळे करत असतील, पाणी पीत असतील, जाऊन येत असतील, परत बसत असतील, असे ते 9 तास बसले. मध्यंतरी आपल्या इथली काही मुलं, तरुण मुलं भुगावला रविवारी अशीच ध्यानाकरता गेली आणि तीही 9-10 तास ध्यान करून परत आली. मी या मुलांना असं म्हटलं की हे सगळं ऐकून आम्हाला आमचे दिवस जे होते ते परत केंद्रात आले असं वाटतं, कारण आम्ही अशा बैठकी करायचो. एखाद्या घरामध्ये तुम्ही गेलात सांसारिक माणसाला जरा ते अवघड आहे, तरुण मुलांना ते फारच सोपं शक्य आहे, कारण तरुण वयामध्ये इतकी घराकडून अपेक्षा काही नसते आणि तुमची कर्तव्य जर तुम्ही केली असतील अभ्यासादी आणि 1-2 दिवस सुट्ट्या तुम्हाला असतील तर तुम्हाला जरूर करता येतं. आम्ही जायचो एखाद्या ठिकाणी, माझ्या बहिणीच्या फ्लॅटवर आम्ही 2 गेलो, मिलींच्या घरी आम्ही 2 बसलो, सपरे काकांच्या घरी आम्ही तळघरामध्ये ध्यानाला बसण्यासाठी जायचो आणि त्या भागातून त्या ठिकाणाहून सेल्फ कंटेन्ड ब्लॉक असतात तिथून बाहेर पडायचंच नाही. सकाळी जे जायचं ते तो संपूर्ण दिवस, दुसरा संपूर्ण दिवस, तिसरा संपूर्ण दिवस आणि संध्याकाळी दुकानात स्वामीजींच्या जायचं, कपडे घेऊन जायचं, तिथं स्नान करायचं, असे पदार्थ न्यायचे की बाहेर जायची गरजच नाही. धपाटे, पुरणपोळ्या, काय भुकेची सोय आहे तर ते घेऊन जायचं सगळं आणि तेच पदार्थ तिथं खायचे आणि बसायचं. मग दोघं दोघं आम्ही मिळून नाम तरी घ्यायचो, 4-5 जण, 6 जण असायचो, एक सांगायचं आणि नाम घ्यायचं. अशी 3 तासाची बैठक करताना कधी कधी मला देखील असं व्हायचं की आता हे बास 1.5-2 तासानंतर, पण नाम तर चालू आहे आणि बाकीचे सगळे बसलेत म्हणून मी त्यांच्याबरोबर नाम घेतोच आहे, आता मला थांबायची सोय नाहीये. जेवढं ठरलंय तेवढं बसायचंय आणि मग हे जे एक्सटेंडेड असतं त्याच्यामध्ये एक्सटेंडेड समाधान देखील मिळतं, तेव्हाच मिळतं. परवा माझ्याकडे एक मुलगा आला होता, तो म्हणत होता बारावीची परीक्षा जवळ आली आहे आणि अभ्यास कसा करतो तर काय दोन तासाचा क्लास असतो पण एकूण चार तास जातात आणि ते गेल्यावर घरी आल्यानंतर एकूण सहा सात तास अभ्यास होतो सगळा मिळून. जे चारन सहा दहा अकरा तास म्हणजे खूप वेळ त्याचा गेलेला असतो आणि थोडा इकडे तिकडेही वेळ जातो खाण्यामध्ये मध्ये मध्ये थोडं विश्रांती घेतो असा. तर आता याच्यापेक्षा अधिक अभ्यासाला वेळ नाही कारण कुठल्याही परिस्थितीत बारावीच्या विद्यार्थ्यांनी किती सात तास तर झोपलं पाहिजे असं सगळीकडे वाचलेलं आहे आणि परीक्षा आता सीईटीची एक महिन्यावर आली आहे, तेव्हा महिन्यावर होती, आता अलीकडेच असेल. तर याच्यापेक्षा जास्त अभ्यास मी करू शकत नाही. मी म्हटलं आता जरा झोपेचा त्याग कर, याच्यापेक्षा जास्त अभ्यास तुला करावाच लागेल. तू जे साडे अकराला झोपतोस त्याच्याऐवजी साडेबाराला झोपत जा, तो एक तास मिळव. आता वेळ कुठून मिळवू तर तूच विचार करायचा आहे की कारण एक महिना होऊन गेला आणि परीक्षा झाली मग तू जरी तुझी इच्छा असली तरी तू काही करू शकणार नाहीस. तर मला काल परवा असं कळलं की साडे अकराचा साडेबाराला झोपायच्या ऐवजी आता तो दीड वाजता झोपायला लागला. काही हरकत नाहीये थोडी कमी झोप झाली तर. ती दिवसभरात छोट्या छोट्या झोपेनी तू भरून काढ, मध्ये मध्ये दहा दहा वीस वीस मिनिटं आणि झोप येतेच अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला. आता तू जास्त अभ्यास कर तर आता तो दीड वाजेपर्यंत अभ्यास करायला लागला. जो म्हणत होता कोणत्याही परिस्थितीत साडे अकराला मी झोपणारच झोपतोच, तर आता तो दीडपर्यंत तसंच आहे. तुम्हाला वेळ वाढवावी लागेल, त्या वेळ वाढवताना जे कष्ट असतील ते सहन करावे लागतील. ते निरस देखील वाटेल कारण तेव्हा सुरुवातीला मनाचा रेझिस्टन्स होतो आणि हे सगळं ध्यान करणाऱ्या व्यक्तींनी मर्यादित करावं. म्हणजे एक महिनाभर असं करू नका, मग तुम्हाला मन बंडखोरी करेल की ध्यानच नको वाटेल. पण एक दीड दिवस दोन दिवस तुम्ही हे जरूर करा, त्याच्यानंतर मन बंडखोरी करायला लागेल. त्याच्या आतच त्याची ताकद वाढवा आणि ते वेळेवरी सोडूनही द्या आणि असं दोन एक महिन्यानी दोन महिन्यांनी मधून अधून जर केलं तरच होणार आहे. नाहीतर इथं केवळ आपण ऐकून जातो सतु दीर्घ काल नैरंतर्य सत्कारात सेवितो दृढभूमीही आणि मग नंतर स्वामीजी प्रवचनात म्हणायला लागले सतु दीर्घ काल, तर पुढचं वाक्य आपण पुरळ करायचं पण आपण मात्र 25 मिनिटाच्या पुढं ढिम्म हलायचं नाही बैठकीत. मग उपयोग काय असतो तू दीर्घकाल नैरंतर्य हे ऐकून आणि ते वाक्य तुमच्या मनामध्ये निर्माण होऊन काही उपयोग नाही. म्हणून हे चाललंय, हे यांचं खूप चांगलं चाललेलं आहे. या दुःखाच्या प्रसंगावर मात करू शकतात, अडचणीच्या प्रसंगावर मात करू शकतात, सुखाला प्राप्त होतात ध्यानामुळं. ध्यानाची बैठक ते असं म्हणतात की ध्यान जास्त कधीच जास्त झालेलं नाहीये, तर मग ते करायचं. अर्थात सांसारिक व्यक्ती असेल तिलाही वेळ काढता येतो पण थोडी मर्यादा राहते कितीही म्हटलं तरी कर्तव्यांमुळं. पण एखाद वेळेला होऊ शकतं, एखाद वेळेला आपण जर ठरवलं आणि घरातल्या मंडळींना कल्पना दिली की मी रोज 40 मिनिटं बसते त्याच्याऐवजी आज थोडं जास्त बसणार आहे म्हणजे किती दीड तास बसणार आहे, तर ते काही तुमच्या इतके लगेच मागं लागणार नाही. नाही नाही, 40 अजिबात तू हे जास्त करू नको, 40 झाल्यावर उठच. एवढं काही जसं कोर्टाची तारीख खोळंबलेली नाही म्हणतात तसं इतकं काही झालेलं नसतं. थोडं जर तुम्ही ऍडजस्ट करून बसलात तर तुम्हाला बसता येईल आहे त्याच्या दुप्पट असं असं तुम्ही प्रमाण ठेवा. 40 मिनिटं बसत असाल तर 80 मिनिटं बसा, तासभर बसत असाल तर 2 तास बसा, 1.5 तास बसत असाल तर 3 तास बसा, आणि त्यानंतरच्या अर्ध्या वेळात तुम्हाला खटपट करून अधिक अधिक पुढे जाता येईल. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण. बोला जगतगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।